एक मिनट का मत
एक फक्त विनंती करायची आहे सगळ्या सद्भक्तांना विनंती करायची आहे की जुन्नरचं केंद्र स्नेह या वास्तूमध्ये एसटी स्टँडच्या जवळच आहे. तुम्ही सर्व सद्भक्तांनी एकदा तरी स्नेह या आमच्या वास्तूला भेट द्यावी अशी आग्रहाची विनंती.
खर तर मुलाखतीचा हा कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं, पण वेळेच्या बंधनामुळे आपल्याला थांबावं लागतं. यानंतर आपण अजून एक गोड कार्यक्रम करणार आहोत. आपल्या ध्यानमंदिरात स्वामी माधवनाथांचं एक तैलचित्र असावं असं स्वप्न गेली अनेक वर्ष स्वामी मकरंदनाथ उराशी बाळगून होते. आज या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचं हे स्वप्नही साकार होत आहे ही खरंच स्वामीजींची आपल्यावर झालेली कृपा आहे. ज्या तैलचित्राचं अनावरण आता होणार आहे ते खरं तर इतकं सुंदर आहे की प्रत्यक्ष स्वामीजीच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत असं आपल्याला वाटेल. हे तैलचित्र ज्यांनी रेखाटलं ते म्हणजे युवा चित्रकार सद्भक्त रवींद्र रघुनाथ ताम्हणकर. या तैलचित्राच्या अनावरणासाठी आता मी आदरणीय डॉक्टर सुनीलदादा तावरे आणि आदरणीय पंकजदादा करवंदे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आपल्या प्रिय सद्गुरूंच्या पश्चात पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या प्रेरणेने ज्या साधकांनी तन मन धनपूर्वक स्वतःला झोकून दिलं त्यातीलच आपल्या सर्वांचे लाडके म्हणजेच आदरणीय पंकजदादा आणि आदरणीय सुनीलदादा. आता मी त्यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते या तैलचित्राचं त्यांनी अनावरण करावं. चित्रकार रघुनाथ ताम्हणकर यांनीही व्यासमंथावर यावं. यानंतर आपण सत्काराचा गोड कार्यक्रम करणार आहोत. ज्यांच्या समर्थ कुंजल्यामधून स्वामीजींचं हे सुंदर तैलचित्र रेखाटलं ते सद्भक्त रवींद्र ताम्हणकर यांचा आपण सर्वप्रथम सत्कार करूया. सद्भक्त रवींद्र ताम्हणकर यांनी जीडी आर्ट्स ही कला क्षेत्रातील पदवी संपादन केली असून ते पुण्यातील डिजिकेअर स्टुडिओ या कंपनीत प्रोडक्शन हेड म्हणून कार्यरत आहेत. संतांची तैलचित्र रेखाटणं हा त्यांचा छंद आहे. वर्षभर झालेल्या कार्यक्रमाचा पुनप्रत्यय देणारी ध्वनीचित्रफीत आपण जी पाहिली ती अतिशय कुशलतेने आणि मेहनतीने अत्यंत कमी वेळात निर्माण केली ते नवप्रभात स्टुडिओचे सद्भक्त विशाल बाटे आणि त्यांच्या सहकारी सद्भक्त वैदही कुलकर्णी यांचाही आपण सत्कार करूया. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सद्भक्त विशाल बाटे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यातर्फे सद्भक्त वैदही या कार्यक्रमाचा सत्कार स्वीकारतील. आता आपण स्वामीजींची आरती करणार आहोत. आताच आपण मुलाखतीमध्ये जुन्नर केंद्राच्या कार्याबद्दल ऐकलं. जुन्नर केंद्राच्या प्रवर्तक आदरणीय उषाताई मोडक यांच्या हस्ते आपण स्वामीजींची आरती करणार आहोत. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील आणि आपण सर्वजण त्यात सहभागी होऊया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तू ज्ञान देवी, पाळीसी अमृत ओवी, जेशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दावीसी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पाही ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
यानंतर पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कायम विश्वस्त तसंच स्वरूपानंद समाधी मंदिराचे एकनिष्ठ सेवक आदरणीय श्री जयंतरावजी देसाई यांना मी त्यांचं हृदगत व्यक्त करण्याची विनंती करते. आपणा सर्वांच्या दृष्टीने हा एक अपूर्व योगायोग म्हणावा लागेल की मागील वर्षी 2 ऑक्टोबर 2016 या जन्मशताब्दीच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला ते आवर्जून उपस्थित होते आणि आजही ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
नमस्कार. परम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद जी, सद्गुरु स्वामी माधवनाथ जी यांना वंदन करतो. आजच्या या स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी सोहळ्यासाठी, सांगता सोहळ्यासाठी आपण सर्व जमलो आहोत. इथे स्वामी मकरंदनाथ आहेत, स्वामी माधवानंद आहेत, मिलिंदजी लिमये आहेत आणि आपण सर्व स्वामी भक्त इथे आपण या सोहळ्यासाठी जमलो आहोत. खरोखर आज जरा जो जो दीड तास मी हा सोहळा पाहतोय, आपण सुरुवातीचा म्हणजे स्वामी माधवनाथ स्वामींच्या दर्शन सोहळ्याने या कार्यक्रमाची या जन्मशताब्दीची सुरुवात केली. नंतर अनेक कार्यक्रम आपण साजरे केलेत, त्या ध्वनिफीतीवर आपण आता आपण पाहिले, ध्वनिफीत नाही आपली चित्रफीत, त्यावर आपण पाहिले. खरोखर आपण सर्वांनी आपल्या सद्गुरूंचं वैभव वाढावं या दृष्टीने अलोट प्रयत्न केलेत. तुम्ही फार उत्कटतेने आणि सगळ्यांनी एकोप्याने जे प्रयत्न केले ते पाहून मला धन्यता वाटली. खरं जर आपण पाहिलं ना की आपण हे जे जन्मशताब्दी म्हणा किंवा आपल्या सद्गुरूंचे जे निर्निराळे कार्यक्रम करतो ते कशासाठी करतो, तर त्यात आपली एकच उत्कट भावना असते की आपण जे स्वामीजींबरोबर अनुभवलं, जे स्वामीजींनी माधवनाथांनी आपल्याला जे प्रेम दिलं, ते प्रेमाची आपल्यामध्ये आपण उत्कट अशी आठवण करत असतो आणि ती आठवण इतक्या प्रकर्षतेने करतो की आपल्याला त्यात समाधान होतं, आपल्या सर्वांना त्यात एक आनंद मिळतो. आणि म्हणूनच ही जन्मशताब्दी आपण साजरी करत असतो. आज इथे बरेचसे स्वामी भक्त म्हणजे माधवनाथांचे अनुग्रहित हजर आहेत. त्यांनी माधवनाथांचं वागणं, चालणं, बोलणं सगळं पाहिलेलं आहे आणि ते आठवताना, या वर्षभर आपल्याला आठवताना अगदी भरून येत असेल. त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांच्याबद्दल मी काय सांगणार. पण इथे काही असेही सद्भक्त आहेत की ज्यांनी माधवनाथांना पाहिलं नाही, त्यांना पाहायला म्हणजे त्यांची संधी नाही मिळाली, काही ना काही कारणाने इथे यायला वेळ झाला असो, पण ते कार्य स्वामी मकरंदनाथजींनी प्रेमस्वरूप गुरुवर हे स्वामींवरचं जे चरित्र पुस्तक प्रकाशित केलंय ते मी बरंचसं वाचलं, खरोखर अप्रतिम पुस्तक झालंय. आणि त्यात त्यांनी मकरंदनाथांनी असं अमोघ असं आश्वासन दिलंय त्याच्यात आपल्याला सगळ्यांना की कोणताही प्रामाणिक साधक उपासना मार्गावरून चालण्याची त्याला प्रेरणा मिळेल. जर हे पुस्तक वाचलं तर उपासना कशी करायची याची प्रेरणा त्याला निश्चित मिळेल. आणि एक असं आश्वासन दिलं की आपल्याला माहिती आहे की त्यात काहीतरी असं अमोघ असं अंतरंग असं काही युक्त्या असतात, त्याही तुम्हाला समजतील आणि आपण उत्कटतेने आपल्या स्वामींची आपल्या माधवनाथांची कशी आराधना करायची हे तुम्हाला समजून येईल. आपले स्वामी माधवनाथ एवढे मोठे होते त्याचं पुनःप्रत्यय आपल्याला हे पुस्तक म्हणजे चरित्र पुस्तक वाचल्यावर नक्की येईल ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. मी असं म्हणेन आपणा सर्वांना की आपण यातला एक जरी गुण असा उचललात असं आपण पहा. मी म्हणतोय असं भागा हा करून मी काही वेळा करतो, करून पाहतो आपल्याला जमतं का ते. तर तुम्ही स्वामीजींचं माधवनाथांचं इतकं सुहास्य वदन होतं, ते इतके मधुर हसायचे. आपण एक आठवडा असं बघा करा की इतकं मधुर प्रत्येक जो भेटेल तो आपल्यातल्याच आपलाच आहे असं समजून त्याच्याकडे मधुर हास्य द्या. एक आठवडा करून बघा, तुम्हाला त्याची प्रचिती इतकी चांगली येईल की आपल्याला वाटेल की हे सगळं हे जगच सुंदर झालेलं आहे. सुहास्य वदन म्हणून मी म्हणतो आमच्या स्वामी स्वरूपानंदजीने जे काव्य केले म्हणा की त्यांनी एक भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत, सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, नितमधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, एवं षडविध लक्षण अंगिबाणता पूर्ण, होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण, अशी स्वामींनी जगदंबेची शपथ घेऊन सांगितलंय. ते हे सर्व गुण मला स्वामी माधवनाथांच्या ठाई दिसतात. बघा किती प्रत्येक जर जरी बघितलं ते किती मितमधुर भाषण करायचे की असा ऐकत आताच ज्या मुलाखती आपण ऐकल्यात प्रत्येकाने हेच ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. तर असं जे आपल्याला मी म्हणेन अप्रूप असं जे मिळालं ते हे कशामुळे मिळालं, तर आपण हे जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं त्यामुळे मिळालं. तर असं म्हणून आपण सर्वांनी जे जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं, मी आतापर्यंत स्वामी स्वरूपानंदांची जन्मतिथी 2003 साली साजरी झाली ती पाहिली, नंतर 14 साली माझे वडील भाऊराव देसाई यांची जन्मशताब्दी आम्ही साजरी केली ती पाहिली, आणि आज हे स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी पाहतोय. एवढी भावुकतेने आणि एवढी आर्ततेने आणि आपल्या सद्गुरूंवर नितांत प्रेमाने आपण जी जन्मशताब्दी साजरी केली त्यामुळे मी खरोखर धन्य झालो. मी आपणाला म्हटलं तसं एखादा गुण आपण स्वामीजींचा घ्यायचा प्रयत्न करा, एकदा एखादा गुण आठवायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्यातच एक आनंद मिळेल. थोडे थोडे दिवस तरी साध्यता होते का पहा. मी तुम्हाला नक्की सांगतो की आपणाला ते साध्य होईल, कारण मी माझे वडील भाऊराव यांचं पाहिलंय की इतकी स्वामींबद्दल आपल्या सद्गुरूंबद्दल एकनिष्ठता त्यांना होती की ते मंदिरात प्रथम फार मंदिरात लोक कमी जायचे किंवा सेवकही फार कमी होते. आता मंदिरात तसा सेवक भरपूर विस्तार झालाय, पण त्यावेळी ते म्हणायचे की स्वामीजींचा मी प्रसाद देतो आणि माझे हात पवित्र होतात, मला रोज माझ्या या हातांना पवित्रता मिळते तर मी स्वामींचा प्रसाद देतो म्हणून मिळते. इतका त्यांचा उत्कट भाव स्वामींविषयी होता. आपलाही सर्वांचा असाच उत्कट भाव मला इथे आज दिसून आला. मी धन्य झालो, आपणही धन्य या समारंभामुळे झाला असाल. तर फिरून एकदा आपणा सर्वांना आणि स्वामी अकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद यांना या माझ्या कार्यक्रमाला मला तुम्ही आग्रहाने बोलावलं, एक दोन मिनिटं का होईना बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे मी आभार काही मानत नाही पण आपणाला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
आदरणीय जयंत रावांच्या या मनोगतातून पावसेच आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत. यानंतर आपण स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांना हार अर्पण करणार आहोत. मंडळातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त श्री जगन्नाथ वाडकर व सौभाग्यवती कमल वाडकर हे पूजनीय स्वामी माधवानंद व पूजनीय मातोश्री आशाताई यांना हार अर्पण करतील. तसंच सद्भक्त श्री दत्ता रांजणे आणि सद्भक्त सौभाग्यवती सीमा रांजणे, पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री मधुराताई यांना हार अर्पण करतील. पूजनीय स्वामीजींना अशी विनंती करते की आदरणीय जयंतरावजी देसाई सत्कार करावा. अभंग ऐकणार आहे गुरुपदी रमणे स्वामी कथांची ही गोड रचना सद्भक्त सौभाग्य
हरित दृष्टि सुमनोहर अंतर निववी जी करुणा कर सुखामृताची वृष्टि निरंतर बोध रुजविते सहजपणे गुरुपदी रमणे हे चिजिने गुरुपदी रमणे हे चिजिने स्वधर्म गुण कर्मांचा सुमनी पूजित ईश्वर भाव वाहुनी अहम ममत्वा परते सारुनी निज रूपाते ओळखणे गुरुपदी रमणे हे चिजिने भाव भक्तीचा निर्धर विरत तना मनातून झुळझुळू वाहत अंतरी संतत प्रेम पाझरत एकत्वाने समरसणे गुरुपदी रमणे हे चिजिने गुरुपदी रमणे हे चिजिने दया वरुण माधव गुरुराया दया वरुण माधव गुरुराया वरुण माधव गुरुराया कृपा वर्षवित निववीर दया मकरंदाची निरसित माया सेडित आरती शांत विणे गुरुपदी रमणे हे जिणे गुरु काजे तन मन हे जिगणे गुरु काजे तन मन हे झिझणे गुरुपदी रमणे हे झिझणे गुरुपदी रमणे हे झिझणे गुरुपदी रमणे
आजचा दिवस हा अजून एका अर्थाने आपणा सर्वांसाठी विशेष आनंददायी आहे. ज्याप्रमाणे आदरणीय जयंतरावजी आपल्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते तसेच परमपूजनीय स्वामी माधवानंद सुद्धा होते. आज पुन्हा एकदा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते आपल्यामध्ये विद्यमान आहेत. स्वामी माधवनाथांचे आपल्यावर अलौकिक उपकार आहेत की त्यांनी त्यांचे दोन प्रिय शिष्योत्तम स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांची आपणा सर्वांना सांभाळण्यासाठी नियुक्ती केली. स्वामी माधवानंदांनी सद्गुरूंचं कार्य केवळ भारतातच नव्हे तर साता समुद्रापलीकडे अमेरिकेपर्यंत पोहोचवलं आहे. आता मी स्वामी माधवानंदांना अशी प्रार्थना करते की त्यांनी आपणा सर्वांना आशीर्वाद द्यावेत.
हरिओम. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. महाभारताचे एकूण 18 पर्व आहेत. त्याला जय नावाचा इतिहास असं म्हटलं जात. अध्यात्माच्या इतिहासामध्ये स्वामी माधवनाथ यांचं एक महान जीवन पर्व असं झालेलं आहे ज्याच्या प्रारंभाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि ज्याचा अखेर होण्याचा प्रश्नच नाही असा त्यांच्या जीवन पर्वाला देखील जय नावाचा इतिहास म्हणता येईल. हा जय कुठे असतो ते भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. शेवटच्या उपसंहाराच्या श्लोकामध्ये यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. या ठिकाणी योगेश्वर माधवनाथ आहेत आणि धनुर्धर पार्थ म्हणजे विलक्षण सामर्थ्य आणि क्षमतांच्या सह क्रियाशील असलेले योगेश्वर माधवांचे शिष्य प्रशिष्य आहेत. या कार्यक्रमावरून आणि जन्मशताब्दी वर्षात जे जे काही कार्यक्रम झाले आपण पाहिले जी प्रकाशनं झाली त्याच्यावरून हे स्पष्टच आहे की इथे असे अनेक पार्थ आहेत. स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन हे स्वामींच्या ग्रंथाचं एकत्रित संकलन अभिजितने साकारलेलं त्यांचा सजीव पुतळा त्यांच्या अभंगांची सीडी आणि त्यावेळेस झालेला तो भव्य कार्यक्रम इतरही अनेक कार्यक्रम आज बघितले आपण. आता रवी तामणकर यांच्या हातून साकारलेलं त्यांचं जिवंत तैलचित्र आणि या सगळ्याच्या अगोदर स्वामींचा सगळ्यांना आवडणारा पहिला सुरुवातीचा जो ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे आणि त्याच्याबरोबर प्रकाशित झालेलं हे प्रेमस्वरूप गुरुवर हे स्वामींचं लीला चरित्र. स्वामी म्हणत असत की स्वामी माधवनाथ मायनस प्रेम इज इक्वल टू झिरो. म्हणून स्वामी माधवनाथ हे प्रेमस्वरूपच होते आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे प्रेमस्वरूप गुरुवर हे शीर्षक अतिशय सार्थ आहे. स्वामींच्या जीवनात घडत असलेले कित्येक प्रसंग प्रमोदिनींनी लिहून ठेवलेले होते. त्यांच्याच प्रेरणेने तारा, निरंजना, राधिका यांनी वेळोवेळी लिहून ठेवलेले प्रसंग होते. पुरी वृंदा वाचत असे केंद्रामध्ये, वीणा वाचत असे. स्वामींच्या बरोबरच्या अनेक प्रसंगांच्या मध्ये स्वामी मकरंदनाथ स्वतः होते. त्यांनी पुढाकार घेऊन स्वामींच्या प्रेम पर्वाचा आणि योग पर्वाचा जय नावाचा म्हणता येईल असा विलक्षण इतिहास. त्याच्यामध्ये मधुरा पाटील आणि मिलिंद लिमये यांचा सहभाग आहे. एक टीम वर्क आहे असं मला सांगण्यात आलं. खरंच टीम वर्क आहे, पण त्याचे लीडर मकरंद नाथ आहेत. आणि त्याबद्दल त्यांचं आणि याच्यात सहभागी असणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आपल्या सद्गुरूंची जन्मशताब्दी शिष्यवर्गाच्या आत्मीय सहभागामुळे किती विविध अंगाने, किती उत्साहाने साजरी करता येते हे याचं आपल्या मंडळाने साजरं केलेलं हे वर्ष हे आदर्श म्हणावं लागेल. आदिनाथांच्या पासून ज्ञानेश्वर महाराजांच्यापर्यंत सलगपणे आलेला जो योग संप्रदाय होता, त्याच्यानंतर देवनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाशी धरणं धरलं की मला योग प्रक्रिया पाहिजे आहे. त्यांच्या कृपेने त्यांना योग प्रक्रिया आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची ज्या मूळ प्रती होत्या त्यातली एक प्रत प्राप्त झाली. आणि त्यांना अशी अनुज्ञा पण झाली की ही प्रत घेऊन तू पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचं जे जन्मस्थान आहे, नेवास आहे, तिथं जाऊन ती पहिल्यांदा वाच. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ती वाचली आणि नंतर तू देगलूरला जाऊन चुडावणी म्हणून आहेत त्यांना ते योग प्रक्रिया आणि ही प्रत दे. त्यानुसार ते चुडावणी महाराजांच्याकडे देगलूरला गेले, त्यांना योग प्रक्रिया सांगितली, ती प्रत दिली आणि त्यानंतर जी परंपरा सुरू झाली चुडावणी महाराजांच्या पासून, गुंडा महाराज, रामचंद्र महाराज, महादेव महाराज, रामचंद्र महाराज, विश्वनाथ महाराज, गणेशनाथ महाराज, हे सगळे योगी महापुरुष होते. आणि असं म्हणता येईल की ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाप्रसादाच्यामुळे हे सगळे ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी होते. पण ईश्वराच्या एकंदर कार्यपद्धतीनुसार त्यांच्याकडनं योग मार्गाचा प्रचार झाला, ज्ञानेश्वरीवरती निरूपण झाली, परंतु विशेष वाङ्मय निर्मिती व्हायची त्यांच्याकडनं नव्हती. त्यांच्याकडून ज्ञानदेवीच्या मंदिरामध्ये योगाच्या गाभाऱ्यामध्ये आत्मनाथाची प्रतिष्ठापना झाली होती आणि त्या मंदिराला स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीचा कळस चढवला आणि त्याला लागून सर्व बाजूनी म्हणजे सगळ्या अंगांनी स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी विवरणाचे विजय ध्वज फडकले गेले. दृष्ट अदृष्ट विजय कसा होतो ते सांगणार आहे. बाहेरी कर्मेक शाळीला, भीतरी ज्ञाने उजळला, हे कसं होतं हे स्वतः जगून प्रात्यक्षिकांसहित दाखवणारे स्वामी आपण अनेकांनी सगळ्यांनी पाहिलेले आहे. हे सांगण्याचं अजून एक प्रयोजन आहे, ते म्हणजे चुडामणी महाराजांच्याकडे आलेल्या सर्वात जुनी प्रत असं त्याला म्हणता येईल. त्याचे आज इतर अध्याय मिळत नाहीत, परंतु त्याचा 18वा अध्याय आहे ज्याच्यामध्ये ध्यानयोगासह क्रमयोग सांगितला गेलेला आहे. आणि आदिनाथांच्या पासूनची योग विभव भांडार असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, ते प्रकट करणारी योग प्रक्रिया, योग परंपरा तेवढा भाग मात्र चांगला शाबूत आहे. जी योग प्रक्रिया देवनाथ महाराजांच्याकडनं चुडामणी महाराज आणि तिथून पुढे नाथसंप्रदायाच्या या शाखेने शाबूत ठेवली. प्रत त्या ठिकाणी शाबूत आहे, परंतु एकंदरीतच या योग प्रक्रियेला शाबूत ठेवण्याचं काम स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथांपर्यंत जी परंपरा चालत आली त्या परंपरेने केलं. हे या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ यांच्या जीवन पर्वामध्ये असं म्हणता येईल की या योग प्रवाहाचं पात्र विस्तीर्ण होत गेलं आणि त्याला जणू काही योग सागराचं स्वरूप प्राप्त झालं आणि अशा या विस्तीर्ण पात्रासह हा योग प्रवाह आज इथे चालत आहे आणि यापुढे पण तो तसाच चालत राहील. युवकांना परमार्थाकडे वळवण्याचे बरेच जण अडून अडून प्रयत्न करत असतात की जसं की दासबोध फॉर मॅनेजमेंट वगैरे, असे कोणतेही प्रकार स्वामींनी कधी केले नाही. त्यांनी शुद्ध परमार्थ सांगितला आणि त्यात ध्यानयोग हा उपासनेचा गाभा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अतिशय स्पष्टपणाने सांगितली. इतकंच नव्हे तर नित्य ध्यानयोग साधना स्वतः करून इतरांच्या कडूनही ती करून घेतली. ध्यान म्हणजे नेमकं काय करायचं, त्यातून काय साधायचं, याचं स्वच्छ आणि सुबोध विवरण स्वामींनी केलं. ध्यान एकाग्रता प्राप्त होते, रक्तदाब वगैरे सगळे कंट्रोलमध्ये येतात वगैरे असं ते काही सांगत बसत नव्हतं. पु ल देशपांडे आपल्याला कदाचित तुम्ही वाचलेलं असेल, त्यांनी ते म्हटलं ते कायकिणी गोपाळराव म्हणून ते पात्र उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या गुरुंच्याकडे या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम राहणार नाही, ते रक्तदाबाचे वगैरे म्हणजे लो नाही, हाय नाही, रक्त नाही, दाब नाही, काही नाही राहणार असं त्यांनी म्हटलं. तर तसल्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कॅनव्हसिंग परमार्थाचं करण्याची स्वामींना अजिबात गरज पडली नाही. शुद्ध परमार्थ काय आहे त्याची समाजामध्ये असलेली जी आवश्यकता आहे, भूक पण आहे आणि सगळ्या युवकांच्या मध्ये पण ती होती त्यावेळेलापासून. आज पण मी पाहतो आहे की सगळ्यांना या गोष्टीची उत्सुकता आहे की नक्की काय आहे, याची मध्यवर्ती प्रक्रिया काय आहे आणि काही असल्या परिणामांची कुठली लालूसंग दाखवता. ध्यान हे आत्मदर्शनाचं मध्यवर्ती साधन आहे हे अत्यंत निस्संदिग्धपणाने स्वामी माधवनाथांनी सांगितलं. स्वामींच्या काळामध्ये जीवनाला आज जेवढी गती आहे तेवढी गती नव्हती. स्वामी असं म्हणायचे की गती जर नसते जीवनाला काहीतरी गती असते, परंतु आपणच त्याची गती वाढवत असतो. त्याच्याबद्दल ते गमतीशीर गोष्ट सांगायची की त्यांचे मामा मुंबईला होते आणि ते 7:15 त्यांची लोकल असायची, तर ते साधारणपणे 15 मिनिटं त्यांच्या घरापासून त्या लोकल पर्यंत जायला लागायचे चालत. तर ते 7:00 निघायचे, लवकर निघायचे नाही, आणि सावकाळ डुलत डुलत चालायचे 10 मिनिटं आणि 5 मिनिटं उरले की एकदम पळायला सुरुवात करायची. आणि असं म्हणजे ते गतिमान जीवन स्वामी असं म्हणत की आपण उगीच निर्माण करतो की आपण जर का नीट आखून जर का नीटपणाने केलं तर ते गतिमान जीवनामध्ये आपण काय राहणार आहोत का, आपण पण गतिमान होऊ शकतो. जो वेळ पाळेल त्याला वेळ मिळेल हे स्वामींचं वाक्य. जीवन गतिमान असलं तरी आपण आत्मस्थितिमान असलं पाहिजे हे स्वामींचं प्रतिपादन आहे. कितीतरी गोष्टी स्वामींच्या जीवनचरित्रामधल्या आपण बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, त्या नवीन सांगायला नको. पण जयंतरावांनी सांगितलं तसं एकतरी ओवी अनुभवावी ही गोष्ट जशी नामदेव महाराजांनी सांगितली तशी जयंतरावांनी आज प्रकट केली. स्वामींनी हे सांगितलं की आपण आत्मस्थितिमान असलं पाहिजे म्हणजे गतीची बोळ होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून असं असं करा असं अतिशय स्पष्ट कोणतीही गुढता निर्माण न करता स्वामींनी सांगितलं. हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आपल्या आध्यात्मिक संस्कृतीला योगाचा गाभा आहे आणि तो त्यांनी उलगडून दाखवला. तो मध्यवर्ती साधन मार्ग करायला सांगितला. धार्मिक कर्मकांड, पूजा, पारायण, व्याख्यान, प्रवचन, गायन, भजन हे सगळीकडे चाललेलं आहे. हे सगळे अंग छानच आहेत पण मार्ग होय अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष पाव जाता अलक्ष लक्ष वेना. अंतरिक्ष म्हणजे आत पाहण्याचा, ईक्षण करणे म्हणजे पाहणे. अंतरिक्ष याचा अर्थ आकाशात जाण्याचा मार्ग नव्हे, आतमध्ये पाहण्याचा मार्ग. म्हणून जो अंतरिक्ष जो मार्ग आहे तो मार्ग जिथे आहे ते तत्व अनुभवाला येतं, सगळीकडेच आहे पण अनुभवाला या ठिकाणी येतं स्वामी नेहमी म्हणायचे इथे. अनुभवलं येतं त्या ठिकाणी ते पाहायला पाहिजे. ते एका आजीबाईचे गोष्ट सांगायचे आणि कधी आजीबाई झोपडीमध्ये राहत होती आणि बाहेर अंगण होत. अंगणामध्ये एकदा ती रात्रीच्या वेळेला काहीतरी शोधत होती, चंद्रप्रकाश होता आणि ती तर आजी काहीतरी शोधते म्हटल्यानंतर एक पोरगा आला म्हटलं की आजी काय शोधतेस, तर ते म्हटलं की अरे सुई पडली आहे इथं ते शोधते. तर सुई पडली आहे तो म्हणलं मी पण शोधतो बघतो म्हणून त्यांनी ते बघायला सुरुवात केली. तर त्याला काही सापडेल ना म्हणून तो म्हणलं की अजय अगं ती सुई पडली कुठं होती, तर ते म्हणले झोपडीत पडलेली आहे. मग झोपडीत पडले तर तू इथं का शोधते, तिकडं अंधार आहे इथं जरा उजेड आहे म्हणून इथं शोधते, जिथं आहे तिथं शोधायला पाहिजे. त्यावेळेस स्वामी असं म्हणायचे की डोळे पेटून काय होणार वगैरे या लोकांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आतमध्ये शोधायला पाहिजे. आणि अंधार म्हणजे वृत्तीशून्य अवस्था. अंधारी राती उगवला गभस्ती मालवेना दीप्ती गुरुकृपा. अंधारी रात्र म्हणजे वृत्तीशून्य अशा प्रकारची अंतकरणाची स्थिती आणि त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाची ज्योत उजळते. गभस्ती म्हणजे सूर्य, मालवेना दीप्ती गुरुकृपा. त्याला बहिणाबाईंनी पण फार सुंदर म्हटलेलं आहे की मला कळालं गुप्पीत काय तुझी करामत, अरे अंधाराने केली उजेडाच्या वर माता. उजेडात जे दिसलं ते अंधारात म्हणजे वृत्तीशून्य अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये दिसतं. ती जी गोष्ट आहे की तदाकार होऊन राहण्याचे मार्ग आणि आपण ते आपलं तत्वस्वरूप जाणून घेऊन स्वरूपस्थितीमध्ये ज्ञानमय जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवण्याचा मार्ग स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ आणि आपल्या सर्व गुरु परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे. ध्यान म्हणजे नेमकं काय करायचं, ध्याता म्हणजे ध्यान करणारा साधक. मी ध्यान करीत आहे विसरतो म्हणजे स्वतःच्या देह मनबुद्धीला विसरतो आणि सोहमबोधाचे एकरूप होतो त्या अवस्थेला ध्यान असं म्हणतात. असं स्वामींचं स्वच्छ मार्गदर्शन त्यांच्या वाङ्मय दर्शनामध्ये आहेत. जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्याची पारायण करावीत असं मी म्हटलं होतं, त्यानुसार केव्हाही त्याची पारायण करा. स्वामींसाठी काहीतरी करावं असं साधक शिष्यांना प्रशिष्यांना वाटत असतं. पूजनीय बेलसरे महाराजांनी गोंदवलेकर महाराजांना एकदा असंच म्हटलं होतं की महाराज तुमच्या आमच्यावरती एवढे उपकार आहे तुमच्यासाठी काहीतरी करावं असं आम्हाला वाटतं, तर काय करू ते सांगा. ते महाराज असं म्हणाले की माझ्यासाठी काही करू नका स्वतःसाठी करा, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी केलं म्हणजे ते मला मिळेल. या वाक्यामध्ये गूढ अर्थ आहे आणि ती गोष्ट आहे की जी साधनं आहे ते व्रत घेतलेलंच आहे आपण ध्यान साधनेचं, ते अधिक अधिक तीव्र करत जावं. स्वामींनी सांगितलेली साधना प्रामाणिकपणाने आत्मदर्शन या उद्देशापर्यंत जाण्याच्या दृष्टीने समजून समजून करायला पाहिजे. तो केवळ एक उपचार नाही, ती साधना म्हणजे एक रिच्युअल नाहीये. ती साधना न करता केवळ कथा किंवा केवळ चर्चा करून काही साध्य होणार नाही. आणि इथे हे दिसून येतं की नुसती चर्चा चाललेली नाही, की खरोखरी साधनं चाललेली आहे. क्वचित 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 संप्रदायांच्या मध्ये दिसून येतं की जी महापुरुषांनी सुरुवात केलेली किंवा अनुभवलेली जी साधन आहे ती लुप्तच होऊन जाते. त्यांची समाधी जी असते त्या समाधी बांधल्या जाते, त्याचं मोठं काहीतरी निर्माण केलं जातं पण साधनं लुप्त होते असं या ठिकाणी झालं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. अशी साधना करता करता केवळ कथा आणि चर्चा या ठिकाणी होत नाही. स्वामींच्या सर्व वाङ्मयामध्ये ध्यानसाधनेचा भाग हा साधकांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा भाग आहे. स्वामींच्या जन्मशताब्दीच्या नंतर आम्ही इथून पुढे काय करणार आहोत याचं खरं उत्तर म्हणजे आम्हाला माहीत नाही असं आहे. याचं कारण असं आहे की आध्यात्मिक कार्य हे विचार करून प्लॅन करून ठरवून केलं जात नाही, ते अंतस्फुरणामधनं येतं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर विचार वगैरे होतो. परंतु प्लॅनिंग करून आध्यात्मिक कार्य न होता ईश्वराच्या स्फुरणानुसार सद्गुरूंनी दिलेल्या स्फुरणानुसार ते होतं, त्यानुसार ते चालत राहिलेलं आहे. आता जे कार्य चाललेलं आहे हे स्वामींच्या स्फुरणानुसार चाललेलं आहे. जे काही घडत आलेलं आहे त्याचे आपण सगळेजण साक्षीदार अनुभवणारे आहोत. या आनंदमय कार्याचे आनंदमय अनुभव येत राहतील, त्याचा सुगंध पसरत राहील. कळीचं कार्य काय असतं तर स्वतः फुलणं एवढंच तिचं कार्य असतं, हे सुगंध पसरवणं हे काही तिचं कार्य नसतं. तसं स्वामींच्या कार्याचं कमळ फुलत राहील, अनेक कळ्या येतील फुलतील आणि जी फुलं असतील ती ती स्वामींनाच वाहिली जातील. प्रत्येक कळी फुलणं म्हणजे प्रत्येक साधनाने साधकाने आत्मदर्शनाच्या दिशेने साधन मार्गाने जात राहून स्वतःचा विकास करीत राहणं म्हणजे ती कळी फुलणं आहे. स्वामींना हेच अभिप्रेत आहे. सर्व गुणसंपन्नता, कर्म उत्कृष्ट करणं, भावसमृद्धी या सगळ्या गोष्टीमध्ये आत्मज्ञानाचा योग जर का न येईल तर स्वामी असं म्हणत असत काय करावी ती 32 लक्षणे एक नाक नाही देणे वाया गेले असं होता कामा नये. ही गोष्ट सदोदित या ठिकाणी सगळ्या साधकांच्या मनावरती बिंबवली जाते आहे. स्वामी वक्रनाथ ते सांगताहेत आणि ही गोष्ट आपल्याला मनापासून पटलेली पण करायला मात्र पाहिजे. भावभावनांच्या कल्लोळामध्ये योगाची जी झळाळी आहे ती उजळत राहिली पाहिजे. स्वामींनी जे आपल्याला दिलंय हे दिठी जयावर झळके का हा पद्मगुरु माता पारुके तो जीवची परी तुके महेश असे. याच्यामध्ये झळाळी हा शब्द बघा. स्पर्शता परिस लोह तत्वास झळाळी येत सुवर्णाची आरती माधवनाथांची. अशी एक आरती आहे की जी राजन जोशी यांना अनुग्रहाच्या नंतर 1883-84 मध्ये स्फुरलेली आहे. आरती माधवनाथांची सच्चिदानंद स्वरूपाची. भक्ता पुण्यपतेने ती माया मोह दूर करीती, सोहम हंसबोध देती, गणेश सत्संग भक्त जनदंग अंतरी ओढ स्वरूपाची. आरती माधवनाथांची. स्वये आनंद रूप पासे, मुखावरी स्मित हास्य विलसे, वर्षती अमृत घनजैसे, दर्शने मात्र प्रफुल्लित गात्र तृषाही, तृप्त ही तृषा अंतरीची. आरती माधवनाथांची. साच परब्रह्म प्रगटे, सद्गुरु होऊन या भेटे, जीवन धन्य आज वाटे, स्पर्शिता परिस लोह तत्वास झळाळी येत सुवर्णाची. आरती माधवनाथांची. तशा प्रकाराने झळाळी जी आहे स्वामींच्या स्पर्शाने नुसत्या स्मरणाने जी येते ती झळाळी आम्ही योग मार्गाने साधना करून अंतःकरणामध्ये अनुभूती घेऊन ती टिकू निश्चितपणाने आमच्या जीवनाला ती झळाळी येईल. महाजनो येन गता असं पंता असं म्हटलं जातं. रमण महर्षींच्या उपदेश सारांचं विवरण करणारे आनंद नारायणन यांनी अष्टावक्र गीतेचा संदर्भ देऊन असं म्हटलेलं आहे की पाच ऑफ दोज हू हॅव रिअलाइज द ट्रूथ आर लाईक द ट्रॅक्स लेफ्ट बाय द बर्ड्स इन देअर फ्लाईट अक्रॉस द स्काय. याचा अर्थ असा आहे की योगज्ञानी तत्वदर्शी महापुरुषांचे मार्ग हे आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांच्या उड्डाण मार्गासारखे असतात. ते पाहता येतात पण ते रेखांकित करून त्याच्यावरून चालता येत नाही. मग त्याच्यामध्ये आपला मार्ग काय याचा अर्थ हा आहे की उड्डाणाकडे पाहून आपण स्वतःच उड्डाण करावं आणि स्वतःचा मार्ग स्वतःच कर्मावा लागतो. ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे अजून डोळे न उघडलेल्या पक्ष्याच्या पिलाप्रमाणे स्वामी सरलाताईंनी आपल्या घरट्यामध्ये आम्हाला वाढवलं. त्यांच्याबद्दल भाव किती आणि काय व्यक्त करावा हे समजेनासं होतं. पण किती झालं तरी त्या पिलांनी डोळे उघडावेत, पंख हलवावेत आणि आपल्यासारखं आकाशामध्ये उड्डाण करावं असं त्या पक्ष्यांना आपल्या पिलांबद्दल वाटत असतं. पिलांनी आकाशामध्ये जसा सहज विहार करावा तसा शिष्यांनी चिदाकाशामध्ये सहज विहार करावा स्वरूपाचं अनुसंधान करून योग मार्गाने आत्मज्ञानाचा वारसा चालवावा ही आपल्या सद्गुरु स्वामींची आईबापांची आपल्या मुलांच्या कल्याणाबद्दल असते तशी सहज भावना आहे. तिच्यासह सदोदित आशीर्वादाचे दोन्ही हात उभारून स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आनंदात राहा हा नित्य आशीर्वाद देत म्हणजे स्वानंदात राहा, स्वस्वरूपाच्या आनंदात राहा. स्वामी स्वरूपानंदांनी तेच सांगितलं की सदा स्वरूपानुसंधान याची भक्ती याची ज्ञान तेच स्वामी माधवनाथांनी सांगितलं आणि ती परंपरा आपल्या सद्गुरूंची आपण चालवतो आहोत आणि हा वारसा आम्ही निश्चित चालवू. हा जो जन्मशताब्दीचा योग आलेला आहे त्या जन्मशताब्दीचा योग मिलिंद म्हणला की दुसरी जन्मशताब्दी येईल आणि त्यावेळेला आपल्या जीवनात हा एकच असेल. मी अशी इच्छा प्रकट करतो की बऱ्याच जणांना ती दुसरी जन्मशताब्दी सुद्धा पाहायला मिळावी हरिओम।